नमस्कार, अर्थसाक्षर .com नवीन पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपत्कालीन निधी आणीबाणी निधी इमर्जन्सी फंड. आणीबाणी हा शब्द वाचल्यावर तुम्हाला कदाचित 1975 ते 1977 आणीबाणीची आठवण होईल. तुमच्यापैकी बरेच वाचक तेव्हा कदाचित जन्मलेलेही नसतील. आपली मूळ अडचण अशीच आहे की बऱ्याच वेळा आपण स्वतःशी निगडीत गोष्टींचे वाचन सोडून भलत्याच गोष्टींबाबत प्रचंड वाचन करत असतो. तर हा इमर्जन्सी फंड आपण स्वतःसाठी, आपल्या प्रियजनांसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी निर्माण करायला हवाच हवा. निर्माण शब्द वाचल्यावर तुम्हाला वाटेल की हे फार कठीण काम असेल वगैरे वगैरे. तुम्ही मुळीच काळजी करू नका. हा आपत्कालीन निधी तयार करणे हे तुम्ही ठरवले तर अगदीच साधी सोपी सरळ बाब आहे. तुम्ही वैयक्तिक बजेट प्रणाली वापरत असाल तर तुम्हाला तुमची मासिक उत्पन्ने व त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मासिक सरासरी खर्च माहिती असतात. आपल्या सर्वांच्या जीवनात आपत्कालीन परिस्थिती येतच असतात. या आणीबाणीमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो: नोकरी जाणे, आरोग्यविषयक तक्रारी, अपघात, खर्चिक आजार इत्यादी. तुम्हाला खरोखरच आपत्कालीन निधीची गरज आहे का? प्रत्येकाकडे असा आपत्कालीन निधी असणे आवश्यक आहे. अनेकदा असा युक्तिवाद केला जातो की तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर आपत्कालीन निधीची आवश्यकता नाही. आर्थिक संकटाचा सामना करताना क्रेडिट कार्डचा उपयोग होऊ शकतो, हे सोपे पण वाटते, परंतु क्रेडिट कार्डचे बिल येईपर्यंतच. शेवटी क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्ज आहे, तुमचे स्वतःचे पैसे नव्हेत. आपत्कालीन निधी म्हणजे तुमचे स्वतःचे राखीव सैन्य आहे जे की तुम्हाला लढाईच्या वेळी उपयोगी पडेल. आपत्कालीन निधी किती असावा? 3 ते 4 महिन्यांसाठी तुमच्या जीवनावश्यक वस्तू व खर्च यासाठी पुरू शकेल इतका तरी आपत्कालीन निधी असावा. यामध्ये घराचे भाडे, शालेय फी, आरोग्यसेवा, विमा, गृहकर्ज हप्ता, वाहन कर्ज हप्ता इत्यादी यांचा समावेश होतो. यामध्ये खर्चाची प्रामाणिक यादी येणे आवश्यक आहे आणि ही यादी तुम्ही स्वतःच करू शकता. अपुरा निधी. तात्कालिक निधी गरजेपेक्षा खूप कमी असेल तर तो लवकर संपेल. आणीबाणीची परिस्थिती दूर होईपर्यंत तरी हा निधी टिकला तरच निधी निर्माण करण्याचा उद्देश सफल होईल. खूप जास्त निधी. अतिसावधगिरी बाळगून गरजेपेक्षा जास्त निधी म्हणजे 8 ते 9 महिन्यांच्या खर्चा इतका गोळा केला तर तेही चुकीचे ठरू शकेल. आणीबाणीची स्थिती अपवादात्मक परिस्थितीतच येते, त्यामुळे खूप जास्त रक्कम कमी परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणे हे तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी हानिकारक ठरू शकेल. आपत्कालीन निधीसाठी बचत कशी करावी? थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण जरी खरी असली तरी तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत अगदी थेंब थेंब बचत आणीबाणी निधीसाठी साचवू नका. एकदम 3 ते 4 महिन्यांचा आपत्कालीन निधी तुम्ही लवकर गोळा करू शकत नाही. उदाहरणार्थ, तुमचा पगार जर दरमहा 30,000 असेल तर रुपये 1,000 दरमहा याप्रमाणे निधीसाठी बचत केल्यास रुपये 1,20,000 गोळा होण्यासाठी 120 महिने लागतील. आणि एकदम मोठी रक्कम म्हणजे दरमहा रुपये 25,000 साचवूनही गडबड करण्यात अर्थ नाही. बरेच अर्थनियोजनकार तुमच्या महिन्याच्या मागील सरासरी खर्चा इतका निधी, यामध्ये घरभाडे, गृहखर्चाचा हप्ता, वाहन खर्चाचा हप्ता इत्यादीचा अंतर्भाव असावा, आपत्कालीन निधी म्हणून बाजूला ठेवावा असे सुचवतात. आपत्कालीन निधी हा एकदम म्हणजे अचानक तयार होऊ शकत नाही. तुमच्या मासिक खर्चावर नियंत्रणे आणून बचत सुरू करण्याची पहिली पायरी म्हणजे आपत्कालीन निधी साचवणे आहे. दिवाळीचा बोनस, पगारवाढीचा एक रकमी मिळालेला फरक यांचा वापर तुम्ही सुरुवातीचा इमर्जन्सी फंड तयार करण्यासाठी करू शकता. लक्षात ठेवा, आणीबाणीचे निधी केवळ आणीबाणीसाठीच आहेत. एरवी उठसूट त्यांचा वापर टाळावा. आपल्या अनावश्यक खर्चासाठी अथवा आपल्या आवडीच्या वस्तू विकत घेण्यासाठी या आणीबाणी फंडाचा वापर मुळीच करू नका. निधी कुठे गुंतवावा? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकेल, परंतु काही गोष्टी सर्वांसाठी समान आहेत. जसे की आपण निधी गुंतवणूक पर्यायात तरलता असणे आवश्यक आहे. कमी मुदतीची मुदत ठेव, बचत खाते, स्विप इन बचत खाते, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड्स, काही म्युच्युअल फंड्स इत्यादी. प्रत्येकावर आणीबाणीची परिस्थिती नेहमी येईल असे नाही, त्यामुळे अगदी कुठलेही उत्पन्न न येणाऱ्या पर्यायात म्हणजे रोख स्वरूपात निधी ठेवू नये. नेहमी आर्थिक आणीबाणी असेल तर ती आर्थिक चणचण, त्यासाठी वेगळी उपाययोजना म्हणजे उत्पन्नाचे स्रोत वाढून खर्च कमी करण्याची तयारी असावी. धन्यवाद. अर्थसाक्षरचे नवनवीन पॉडकास्ट ऐकण्यासाठी अर्थसाक्षरच्या पॉडकास्टला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी आम्हाला सोशल मीडियावर देखील फॉलो करा.